कभी कभी सोचते हैं कि इस साल में गवाने के लिए कुछ भी नहीं बाकी रहा, बस थोड़ा सा वजन है जो गवाना पड़ेगा।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक तुमच्या सोबत आहे। आणि वजन वाढत गेलं, पोट येत गेलं असं छानपैकी वरती 9 महिन्याच्या एखाद्या प्रेग्नंट लेडीज सारखं, की मग आपला कॉन्फिडन्स जो आहे तो अगदी कमी 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 व्हायला लागतो। कॅमेऱ्यातनं फोटोतनं आपण गायब व्हायला लागतो आणि सोशल फंक्शन्समधनं सुद्धा आपण कुठेतरी नाहीसे व्हायला लागतो। असं का होतं? कारण की समाजाची जी काही दृष्टिकोन आहे ना, त्यांना असं वाटतं की नाही यार, अगदी स्लिम फिट वगैरे असलं ना की मगच सुंदर असतं। तसं काही नसतं, हेल्दी असणं जास्त इम्पॉर्टंट असतं। वजन किती आहे यापेक्षा तुम्ही किती चांगलं खाताय, तुम्ही किती जास्त फिट आहे, डोंगर अख्खा चढू शकताय का, स्विमिंग करू शकताय का, कितीतरी तुम्ही लांब लांब किलोमीटर अंतर चालत जाऊ शकताय का, याच्यावरती डिपेंड करतं की यार तुम्ही फिट आहात का। वजनाचं आणि तुमच्या कॉन्फिडन्सचं नातं काय, याबद्दल नांदेडकर काय म्हणतात?
ते कॉन्फिडन्स लेवल असते ना, ते खूपच कमी होऊन जाते। कॉन्फिडन्स लेवल स्वतः कमी होत नाही, लोक कमी करायला लावतात। कारण इव्हन फोटोग्राफर जरी फंक्शन मध्ये गेलाय ना, अरे दादा म्हणायचं तर अरे काका म्हणते, कारण एक वजन जास्त असते ना।
अरे बापरे।
आणि ऑटो मध्ये बसायचं राहिलं तर ऑटोवाला सुद्धा डबल किराय घेते, अरे तुझं वजन खूपच जास्त आहे म्हणते। आणि त्याच्यामुळे आपला सेल्फ कॉन्फिडन्स तर कमी होतोय। एक ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये सध्या, आपण फोन जरी घ्यायचा म्हणलं तर स्लिम पीस घेतो, जम्बो फोन घेतोच का कोणी? तसंच आहे ना, जम्बो तर जम्बो
लोक काय विचार करतात याच्यावरती आपले विचार ठरत असतात। आपण आपल्या स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर करत असतो। खर तर आपण काल काय होतो आणि आज काय आहोत याचं कम्पॅरिझन केलं पाहिजे। कालच्या पेक्षा आज जर का आपल्यात इम्प्रुव्हमेंट असेल तर तेच बेस्ट आहे ना, दुसरं थोडीच आपली जागा घेणार आहे कुणी। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर तुमचं मत काय आहे? जाड असलं की कॉन्फिडन्स कमी होतो का, याबद्दलचं तुमचं मत सांगा। 9607007935 माझा नंबर डायल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बज जाते रहो।